नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाणी सैमीक संकटा, हवामान बदल आणि सैमीक संपत्तीचो गैरवापर ह्या आव्हानासावन शेतकऱ्यांक वाटोवपा खातीर नवी येवजण तयार करची असो उलो देशातल्या कृषी शास्त्रज्ञांक मारलो। आज भुवनेश्वरात ओडिशा विद्यापीठाच्या 40व्या दीक्षांत सुवाळ्यात त्यो उलयताल्यो। सुपीक जमीन, कुशळ मनीसबळ, अनुकूल हवामान आणि आर्विल्ल्या तंत्रगिन्यानाच्या बळग्यार फाटल्या काय वर्षात भारतान शेतकी मळार व्हड उदरगत केल्या आणि भारत आता अन्नधान्य आणि शेतकी उपकरणां हेर देशांनी निर्यात करता असे ताणी सांगले। वर्ष 2047 विकसित भारताचे ध्येय साध्य करपाक कृषी शास्त्रज्ञांचे योगदान खूप महत्त्वाचे ठरतले असे ताणी मुखार सांगले। भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुंग 2 दिसांच्या भारत भोंवडेर आज नवी दिल्लीत पावले। विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर हांणी तांकां येवकार दिलो। उपरांत ताणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली। प्रधानमंत्री मोदी हांणी हे वेळार भूतानाचे उदरगती खातीर जिग्मे खेसर नामग्याल वांगचुंग हांची तोखणाय केली। भारत आणि भूतान हांच्या मदीं इश्टागतेची संबंध आसात आणि ते मुखार व्हरपा खातीर दोनूय देश कटिबद्ध आसात असे सोशल मीडिया पोस्टावरवीं प्रधानमंत्र्यांनी सांगले। भारतीय अंतराळ संघटनेन आज श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावेल्यान युरोपियन अंतराळ एजन्सीच्या प्रोबा 3 उपगिऱ्याचे यशस्वी प्रक्षेपण केले। ह्या मोहिमेवरवीं सूर्याच्या कोरोनाचो आणि ताका लागून बदलपी अंतराळ हवामानाचो अभ्यास जातलो। भारताक हेर अर्थव्यवस्थेखातीर फकत गिरायक बाजारपेठ जावपाची इच्छा ना असे विदेश व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर हांणी सांगले। आज नवी दिल्लीत भारताच्या जागतिक उदरगतीक चालना दिवप ह्या विषयाचेर जाल्ल्या परिषदेत ते उलयताले। संसारीक संघटना आणि उद्योग भारतात फकत बाजारपेठेखातीर न्हय तर ताच्या प्रतिभेखातीर येतात। भारताक चीनाकडेन बरो व्यापारी संबंध जाय, पूण भारत चीनाचेर निंबून रावचो ना असे ताणी स्पष्ट केले। भारतान सुरक्षित आणि मान्यताय मेळिल्ल्या शिमेभितर इस्रायल वांगडा सार्वभौम स्वतंत्र आणि कार्यक्षम पॅलेस्टाईन राज्य स्थापन करपाक सदांच आधार दिला अशी माहिती विदेश व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर हांणी आज राज्यसभेत दिली। फाटल्या वर्षा ऑक्टोबरात इस्रायलचेर जाल्ल्या आतंकवादी हल्ल्याचो आणि इस्रायल हमास संघर्षात नागरिकांच्या जिवितहानीचो भारतान खर निषेध केला आणि भारताक हे परिस्थितीचो हुस्को आसा असे ताणी सांगले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे फुडारी देवेंद्र फडणवीस हांणी आज सोपूत घेतलो। मुंबईच्या आझाद मैदानाचेर आयोजित केल्ल्या सुवाळ्यात राज्यपाल सीपी राधाकृष्णन हांणी तांकां पद आणि गोपनीयतेचो सोपूत दिलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे सयत केंद्रीय मंत्री आणि हेर राज्यांचे मुख्यमंत्री ह्या वेळार हाजीर आशिल्ले। उण्यात उणे 3 किलोमीटर वाठारात टपाल कार्यालय उक्ते करपाचो हेत आसा असे केंद्र सरकारान सांगला। आज राज्यसभेतल्या पूरक प्रश्नांक जाप दितना संचारण राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी हांणी फाटल्या 10 वर्सांत 10,500 परस चड नवीन टपाल कार्यालयां सुरू जाल्यात, तातूंतली 90% कार्यालयां गांवगिऱ्या वाठारांनी आसात असे सांगले। झारखंडाचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हांणी आज मंत्रिमंडळाचो विस्तार केलो। राज्यपाल संतोष कुमार गंगवार हांणी रांचीच्या राजभवनात जाल्ल्या सुवाळ्यात मंत्र्यांक पद आणि गोपनीयतेचो सोपूत दिलो। झारखंड मुक्ती मोर्चाचे 6, काँग्रेसीचे 4 आणि राष्ट्रीय जनता दलाच्या 1 मंत्र्यासयत वट्ट 11 मंत्र्यांचो मंत्रिमंडळात आस्पाव केला। केंद्र सरकारान आज ग्रेट येवजणे खाला दरेकी सुमार 50 लाख रुपया अनुदान दिवन तंत्रीक कापड क्षेत्रातल्या 2 स्टार्टअपांक मान्यताय दिल्या। मान्यताय मेळिल्ल्या स्टार्टअप प्रकल्पांत शाश्वत आणि वैजकी कापडाच्या मुखेल रणनितीक क्षेत्राचेर भर दितले। सशक्त कार्यावळ समिती म्हळ्यार EPC चे 10वे बसकेत समितीन तंत्रीक कापडातले अभ्यासक्रम सुरू करपा खातीर 6 शिक्षणीक संस्थांक सुमार 14 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केला। शिक्षणीक संस्थांनी वेगवेगळ्या मळार आणि तंत्रीक कापडाच्या उद्देगात नवे अभ्यासक्रम सुरू करपाचो प्रस्ताव आसा। केंद्र सरकार आंबेडकर हांची मूल्या आणि नैतिकतायेची राखण करपाक आणि वंचित लोकांच्या कल्याणा खातीर पुरायपणान बांधील आसा असे कायदो आणि न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल हांणी स्पष्ट केले। नवी दिल्लीत जाल्ले पत्रकार परिषदेत मेघवाल हांणी सांगले, 2017 नवी दिल्लीत थापणूक केले डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र आंबेडकरांच्या योगदानाची आणि आदर्शाची संसाराक जाणविकाय करून दितात। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांणी भारतातल्या ल्हान मध्यम उद्देगाची स्थिती सुधारपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला सरकाराची तोखणाय केल्या। पुतीन हांणी भारताच्या मेक इन इंडिया आणि उपक्रमाचेर भर दिलो आणि भारतात उत्पादन कार्यावळी स्थापन करपाविशी रशियेची तयारी उक्तायली। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।